आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्करुग्णांसाठीच्या पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार प्रणालीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यात 352 उमेदवारांचे 477 अर्ज दाखल, आज होणार छाननी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. आणि नांदेड आणि अंबरनाथमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 मजुरांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. कर्करुग्णांसाठीच्या कार टी सेल या देशातल्या पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार प्रणालीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल मुंबईमध्ये झालं. आयआयटी मुंबई, टाटा मेमोरियल केंद्र आणि इमेनो ऍक्ट यांनी संयुक्तपणे ही उपचार प्रणाली विकसित केली आहे. या उपचार पद्धतीमुळे सर्व मानवजातीसाठी आशेचा एक नवा किरण निर्माण झाला आहे. याद्वारे असंख्य रुग्णांना नवजीवन मिळू शकेल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यपाल रमेश बैस, आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष गुप्ता यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता. या टप्प्यात राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी कालअखेर एकंदर 352 उमेदवारांनी 477 अर्ज दाखल केले आहेत. बुलडाण्यात 42, अकोल्यात 40, अमरावतीमध्ये 73, वर्ध्यात 38, यवतमाळ वाशिममध्ये 49, हिंगोलीमध्ये 78, नांदेडमध्ये 92 आणि परभणीमध्ये 65 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काल विविध पक्षातल्या उमेदवारांनी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यवतमाळ वाशिम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हिंगोलीत शिवसेनेकडून बाबुराव कदम कोहळीकर यांनी काल अर्ज भरला. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केलं. यापूर्वी हिंगोलीमधून शिवसेनेनं खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागेश पाटील अष्टीकर रिंगणामध्ये आहेत. अमरावतीमध्ये भाजपाकडून खासदार नवनीत राणा यांनी काल अर्ज भरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला. इथे काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या पक्षाकडून दिनेश बुब रिंगणामध्ये आहेत. दरम्यान खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं पुरेशा कागदपत्रांची तपासणी करून त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. त्यामुळे त्यात कोणाच्याही हस्तक्षेपाची गरज नसल्याचं स्पष्ट मत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि संजय करोल यांच्या पीठानं नोंदवलं आहे. नांदेड इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, खासदार अशोक चव्हाण, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विविध समाजाचे नेते उपस्थित होते. परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ऐनवेळी उमेदवार बदलला गेला. पंजाब डख यांना उमेदवारी देऊन त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला, तर बहुजन समाज पार्टीकडून आलमगीर खान यांनी अर्ज भरला आहे. बुलडाण्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी काल अर्ज भरला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर सभा घेण्यात आली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेनं प्रतापराव जाधव यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे. 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी अर्चना पाटील यांची उमेदवारी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत जाहीर केली. तत्पूर्वी अर्चना पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. अर्चना पाटील या भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल दोन उमेदवार जाहीर केले. भिवंडीतून सुरेश म्हात्रे आणि बीडमधून बजरंग सोनावणे यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक जाहीरनामा समितीची बैठक काल नवी दिल्ली इथं ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली झाली. काँग्रेसचा जाहीरनामा अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज जाहीर करणार आहेत, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी नवी दिल्लीत आपला जाहीरनामा काल जाहीर केला. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, प्रकाश करात, वृंदा करात यावेळी उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काल मतदान केंद्रांची संख्या, नियंत्रण केंद्र, मतदान यंत्रांची संख्या याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. धुळ्यामध्ये राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रचारविषयक विविध परवानग्या मिळवणं सोयीचं व्हावं यासाठी एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीपर उपक्रमही राबवण्यात येत आहेत. कोल्हापूरमध्ये शाळेतले विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानाचं आवाहन करणार आहेत. याबरोबरच प्रभात फेरीचं आयोजनही करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली आहे. पालघरमध्ये देखील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असल्याचं उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या,
पालघर जिल्ह्यामध्ये स्विफ्ट म्हणजे सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याच्या अंतर्गत अंदाजे 3301 शाळांमधील 7 लक्ष विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या आई वडिलांकडून संकल्प पत्र भरून घेण्याचा उपक्रम देखील सध्या चालू आहे. या अंतर्गत आम्ही 15 लक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एटी हा जो सेल्फी पॉईंट हा उपक्रम जो आहे हाही आम्ही विविध पर्यटन स्थळी आयोजित करतो आहोत. आगामी कालावधीत आम्ही मॅरेथॉन, सायक्लॅथॉन असेल, बाईक रॅलीज असेल, विविध प्रभात फेरीज असतील, रॅलीज असतील, याचं देखील आम्ही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच एक्सक्लुझिव्हली आम्ही सोशल मीडिया, जो नवीन नवमतदारांचं जे आकर्षण आहे, त्याद्वारे देखील नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
नांदेडमध्ये मलवाहिनी चेंबर दुरुस्तीचं काम करत असताना दोन मजुरांचा चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झाला. या मजुरांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं जांभूळ गावात काल पाण्याची टाकी स्वच्छ करताना विजेचा धक्का लागून 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पंपिंग यंत्रातून वीज पाण्यात शिरल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. ख्यातनाम गायक, संगीतकार दिवंगत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या मातोश्री विद्याताई अभिषेकी यांचं काल पुण्यामध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. अभिषेकी बुवांच्या संगीत कार्याला त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं. अभिषेकी बुवांच्या सर्वच शिष्यांच्या जडणघडणीत विद्याताईंचा मोठा वाटा होता. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढतो आहे. काल सोलापूरमध्ये 42.4 अंशांवर पारा पोहोचला होता. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात काल सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून येत्या 24 तासात या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कर्करोगांसाठीच्या पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार प्रणालीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबईमध्ये उद्घाटन. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यात 352 उमेदवारांचे 477 अर्ज दाखल, आज होणार छाननी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. आणि नांदेड आणि अंबरनाथमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 मजुरांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.